सर्व श्रोत्यांस माझा सप्रेम नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. श्रोत्यांनो, परमेश्वराच्या दयेने ही वेळ आम्हाला लाभलेली आहे आणि अवश्य आहे की आम्ही ह्या वेळेचा फायदा घ्यावा आणि आपले लक्ष परमेश्वराच्या पवित्र वचनांकडे लावावे. पुष्कळदा आम्ही निराश झाल्यामुळे देवाविषयी फार कडवट मन करून घेतो आणि आम्हाला असं वाटतं की परमेश्वराचे आमच्याकडे लक्ष नाही, त्याला आमची काळजी नाही. तो वर स्वर्गात आहे, आम्ही ह्या पृथ्वीवर आहोत आणि आमच्या जीवनात काय घडत आहे हे त्याला ठाऊक नाही. श्रोतांनो, असे उद्गार आपण जेव्हा काढता तेव्हा आपण परमेश्वरावर अविश्वास दाखवता. परमेश्वराची हीच इच्छा आहे की आमचा विश्वास त्याच्यावर दृढ असावा आणि आम्ही त्याचे भय बाळगून त्याच्यावर विसंबून राहून आपले जीवन कंठावे. मला खात्री आहे की आजच्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आम्हातील प्रत्येकाशी बोलणार आहे आणि तो आम्हाला आशीर्वादित करणार आहे. तर सर्वप्रथम आपल्या मनाच्या तयारीकरिता मी सादर करीत आहे हे एक मधुर गीत.
Hare Krishna.
आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर पित्या, या सुंदर वेळेबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. खरोखर प्रभू, तुझ्याच महान कृपेने ही वेळ आम्हाला लाभलेली आहे. आमच्याजवळ तुला देण्याकरिता काहीच नाही. भग्न आणि अनुतप्त हृदय घेऊन आम्ही तुझ्या कृपेच्या सिंहासनासमोर येत आहोत. आमची प्रार्थना आहे प्रभू की आजच्या वचनाच्याद्वारे तू आमच्या जीवनात कार्य कर. हे वचन समजण्याकरिता तू आमची मदत कर. ज्या काही बाधा आहेत त्या सर्व तू दूर कर. तू आमच्या विचारांवर, आमच्या भावनांवर नियंत्रण ठेव. आणि होते प्रभू की आम्हाला आध्यात्मिक रूपाने तुझ्याचद्वारे आशीर्वाद प्राप्त व्हावे. ज्या कुटुंबामध्ये शांती नाही, भांडणं आहेत, गैरसमज आहेत, त्या सर्व कुटुंबांना मी तुझ्या पवित्र हातात देत आहे. अनेक कुटुंबांमध्ये प्रभू जे कुटुंबाचे प्रमुख आहेत, अर्थात वडील आहेत, पती आहेत, त्यांना दारूचे व्यसन लागलेले आहे. त्यांचे घरामध्ये लक्ष नाही, ते घरातील जबाबदारी स्वीकारत नाहीत. अशा सर्व पुरुषांशी तू बोल आणि त्यांना त्या व्यसनापासून सुटका दे. जे लोक आजारी आहेत प्रभू, त्यांना स्पर्श कर, आरोग्य दे आणि त्यांच्या जीवनात तू कार्य कर. ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत आणि ही प्रार्थना आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये मागत आहोत, म्हणून तो ऐक. आमेन. श्रोत्यानो, आपण सध्या प्रगटीकरण या पुस्तकाच्या 5व्या अध्यायाचे अध्ययन करीत आहोत. याआधी आपण स्वर्गात मांडलेले राजासन, त्यावर आसनस्थ झालेला सेनाधीश देव आणि राजासनासभोवती सिंहासनावर बसलेले 24 वडील आणि 4 जिवंत प्राणी यांच्याविषयीचे स्पष्टीकरण पाहिले. त्यानंतर आपण पाहिले देव जो पिता याच्या हातामध्ये एक मागून पुढून लिहिलेली गुंडाळी होते व तिच्यावर 7 शिक्के मारून तिला बंद करण्यात आले होते आणि ती गुंडाळी उघडण्यास कोणी योग्य व्यक्ती सापडले नाही. आता आपण 5वा अध्याय 3रे वचन वाचूया. प्रगटीकरणाचे पुस्तक 5वा अध्याय आणि 3रे वचन तो म्हणतो, तेव्हा आकाशात आणि पृथ्वीत आणि पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात पाहायला समर्थ नव्हता. मानवांपैकी कोणीही ती देवाच्या हातातली गुंडाळी उघडण्यास योग्य नव्हता. आदामाला वर्चस्व देण्यात आले होते, परंतु त्याने ते पापामुळे गमावले. मोशेने नियमशास्त्र दिले, पण त्याच्याकडून नियमशास्त्राचे उल्लंघनही झाले. दावीद व त्याचे घराणेही अपयशी ठरले. मानव जातीपैकी कोणीही ती गुंडाळी उलगडण्यास पात्र नाही. जो सेनाधीश सत्ताधीश आहे तोच उद्धारक असायला हवा. जो सार्वभौम आहे तोच तारक असायला हवा. आणि या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणारी एकच व्यक्ती आहे श्रोत्यानो, आणि ती म्हणजे येशू ख्रिस्त. 5वा अध्याय आणि 4थं वचन, मग मी फार रडलो कारण ती गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात पाहायला योग्य असा कुणी आढळला नाही. योहानी यामुळे फारच अस्वस्थ झाला. भविष्याविषयी जाणून घेण्यास, देवाच्या योजना जाणून घेण्यास तो फार उत्सुक होता. या पापाने भरलेल्या पृथ्वीविषयी परमेश्वर काय करणार आहे? येथील पाप व दुःख असेच राहणार आहे काय? पृथ्वीसाठी काही चांगले भवितव्य नाही काय? असल्या विचारांनी तो बहुधा अस्वस्थ झाला होता. प्रेषित पौलाने रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 23व्या वचनात सांगितले. रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 23व्या वचन, इतकेच नाही तर ज्या आपणास आत्म्याचे प्रथम फळ मिळाले आहे ते आपण स्वतःही दत्तकपणाची, म्हणजे नासकेपणातून आपल्या शरीराच्या खंडाने भरून मिळविलेल्या सुटकेची वाट पाहत स्वतःमध्ये कणत आहोत. या सुटकेविषयी जाणण्यास पृथ्वीचे भवितव्य योहान अधीर झाला होता. या पृथ्वीचे योग्य प्रकारे अधिपत्य करण्यासाठी कोणी पात्र नाही या विचारांनी तो दुखी झाला होता. पौलाने रोमकरास पत्र 8वा अध्याय आणि 22व्या वचनात लिहिले, कारण आपल्याला ठाऊक आहे की सर्व सृष्टी मिळून आजपर्यंत कणत आहे व वेदना भोगीत आहे. श्रोत्यानो, योहानाचे दुःख या पृथ्वीच्या भवितव्याविषयी आहे. आज अनेक राजकीय नेते, धार्मिक पुढारी, समाज कार्यकर्ते पृथ्वीविषयी व तिच्या समस्यांविषयी आस्था दाखवतात आणि तिच्या समस्या सोडविण्याचा दावा करतात, पण त्यांच्यापैकी किती जणांना त्याबद्दल प्रामाणिक आस्था असेल? आणि जर आस्था आहे तर त्यासाठी मानवी उपाययोजना अपुऱ्या आहेत हे स्वीकारण्याचा प्रामाणिकपणा किती जणांजवळ आहे? आणि असा प्रामाणिकपणा दाखवून पृथ्वीच्या निर्माणकर्त्याकडे जाण्याची नम्रता किती जणांजवळ आहे? प्रिय श्रोत्यांनो, आमच्या प्रत्येक समस्येसाठी आम्ही आमच्या जिवंत व सामर्थ्यशाली देवाला शोधायला हवे, कारण जे माणसाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. म्हणूनच आम्हाला प्रगटीकरणाचे पुस्तक 5वा अध्याय आणि 5व्या वचनात वाचायला मिळते. प्रगटीकरणाचे पुस्तक 5वा अध्याय आणि 5वे वचन. तेव्हा वडिलातील एक जण मला म्हणाला, रडू नको, आहा जो यहुदा वंशाचा सिंह, जो दाविदाचे मूळ, त्याने ती गुंडाळी उघडावी म्हणजे त्याचे 7 शिक्के फोडावे असा जय मिळवला आहे. श्रोत्यानो, त्या 24 वडिलांपैकी कोणीही हे उत्तर योहानाला देऊ शकले असते, कारण त्यांच्याजवळ आत्मिक प्रकाश होता. यावरून त्यांचे मंडळीशी असलेले नाते अधिक स्पष्ट होते, कारण प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना म्हटले, आतापासून मी तुम्हाला दास म्हणत नाही, कारण आपला धनी काय करतो हे दासाला ठोक नसते, परंतु मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण ज्या गोष्टी मी आपल्या बापापासून ऐकल्या त्या सर्व मी तुम्हाला कळवल्या आहेत. देवपित्याच्या हातातली गुंडाळे घेऊन ती उघडायला केवळ येशू ख्रिस्तच लायक आहे. त्याने केवळ तुमचे व माझेच तारण केले असे नाही श्रोत्यानो, तर त्याने या पृथ्वीचेही तारण केले आहे. या विभागात त्याच्या पृथ्वीवरील सेवाच्या संदर्भात त्याची ओळख देण्यात आलेली आहे. त्याला यहुदा वंशाचा सिंह असे संबोधण्यात आले आहे. याकोबाच्या यहुदा नावाच्या पुत्राच्या घराण्यात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. जेव्हा याकोब मरायला टेकला तेव्हा त्याने यहुदाविषयी भविष्यद्वाणी दिली की यहुदा सिंहाचा बच्चा आहे. माझ्या मुला, तू शिकारीपासून वर चढलास, तो ओणवला, तो सिंहासारखा आणि सिंहणीसारखा दबा धरून बसला, त्याला कोण उठविल? शिलो येईपर्यंत राजवेत्र यहुदापासून आणि अधिकाऱ्याची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही आणि लोक त्याच्या आज्ञा पाळतील. प्रभू येशू तो यहुदा वंशाचा सिंह आहे. त्यानंतर त्याला दाविदाचे मूळ असे संबोधण्यात आले आहे. प्रभू परमेश्वराने दाविदाशी जो करार केला तो शमुएलाच्या 2 पुस्तकातील 7व्या अध्यायात नमूद केलेला आहे. त्यामध्ये प्रभूने त्याला सांगितले, मी तुझ्या घराण्यात एक उभा करीन जो फक्त याच लोकांवर राज्य करणार नाही तर तो संपूर्ण पृथ्वीवर राज्य करेल. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यामध्ये जुन्या करारातील जगाविषयीची भविष्यवाणी परिपूर्ण झाली आणि त्याच्या राज्याच्या संदर्भातली सर्व भविष्य तो दुसऱ्यांदा या पृथ्वीवर राज्य करण्यास येईल तेव्हा परिपूर्ण होतील. योहानाला त्या वडिलांपैकी एकाने सांगितले की त्याने 7 शिक्के फोडावे असा जय मिळवला आहे. आम्हाला ठाऊक आहे श्रोत्यानो की प्रभू येशूने पाप, मरण व सैतान यांच्यावर विजय मिळवला आणि त्याच्या या विजयामुळे तो ते 7 शिक्के फोडण्याकरिता पात्र आहे. आता 6वं वचन पा. 5वा अध्याय 6वे वचन. तेव्हा मी पाहिले की राजासन आणि ते 4 प्राणी यांच्यामध्ये आणि त्या वडिलांच्या मध्यभागी कोकरा उभा राहिलेला होता. तो वधलेल्यासारखा होता. त्याला 7 शिंगे आणि 7 डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे 7 आत्मे आहेत. योहानाच्या उत्सुक आत्म्याचे सांत्वन करून त्याला सांगण्यात आले की येशू ख्रिस्त ती गुंडाळे उघडायला समर्थ आहे. आणि आता येशू ख्रिस्ताचे प्रायश्चिताचे प्रतीक कोकरा याला योहानाने पाहिले. प्रभू येशू ख्रिस्ताला पवित्र शास्त्रात त्याच्या प्रायश्चित भरून देण्याच्या सेवेमुळे कोकरा असे संबोधण्यात आले आहे. कोकरा सौम्य असतो आणि तो बळी म्हणून वेदीवर चढण्यासाठीही तयार असतो. येशायाचे पुस्तक 53 अध्याय आणि 7व्या वचनात प्रभू येशूविषयी आम्ही वाचतो. येशायाचे पुस्तक 53वा अध्याय आणि 7वे वचन. तो जाचलेला होता तरी त्याने आपणाला नम्र केले आणि आपले तोंड उघडले नाही. जसे वधायला नेलेले कोकरू आणि जशी आपल्या कातरणाऱ्या पुढे मेंढी मूक असते तसा तो होता. त्याने आपले तोंड उघडले नाही. तसेच युहान कृषुभवर्तमान 1वा अध्याय आणि 29व्या वचनात आपण वाचतो. युहान कृषुभवर्तमान 1वा अध्याय 29व्या वचन. दुसऱ्या दिवशी त्याने म्हणजे योहानाने येशूला आपल्याकडे येताना पाहून म्हटले, हा पहा जगाचे पाप उचलून वाहून नेणारा देवाचा कोकरा. योहानाने आपल्या प्रगटीकरणात या देवाच्या कोकऱ्याला राजासनासमोर मध्यभागी असे पाहिले तेव्हा तो वदिलेल्या सारखा होता. त्याचे हे रूप त्याच्या मानवजातीकरिता सहन केलेल्या मृत्यूदंडाचे निर्देशक आहे. त्याने आम्हावरची मरणदंडाची शिक्षा स्वतःवर घेतली व त्या प्रायश्चिताद्वारे मानवजातीकरिता तारण सिद्ध केले. त्यासाठी त्याला वधस्तंभावर फार क्रौर्याने ठार करण्यात आले. परंतु श्रोत्यांनो, तो त्या स्थितीत कायम राहिला नाही. तो मरणावर विजय मिळवून उठला, स्वर्गात चढला आणि तो पुन्हा येणार आहे. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला तो तारण व सार्वकालिक जीवन देतो. या सत्याची आम्ही आठवण ठेवायला हवी आहे. योहानाने त्याला वधिलेल्या सारख्या स्थितीमध्ये पाहिले किंवा त्याचे प्रतीक कोकरा जो वधिलेल्या सारखा होता त्याला योहानाने पाहिले. योहानाने त्याला बसलेल्या स्थितीत पाहिले नाही, तर त्याला उभे राहिलेले पाहिले. येशू ख्रिस्त आता सामर्थ्याने कार्य करण्यासाठी उभा आहे. तो पृथ्वीवर परत येणार आहे आणि महासंकटाचा काळ लवकरच पृथ्वीवर सुरू होणार आहे. योहानाने त्याला राजासनासमोर मध्यभागी उभा राहिलेला पाहिला. याचा अर्थ असा की तो सेनाधीश देवाच्या राजासनासमोर आहे आणि तो नीतिमान न्यायाधीश म्हणून कार्य करण्याच्या तयारीत आहे. या कोकऱ्याला सहा शिंगे असल्याचे योहानाने नमूद केले आहे. श्रोत्यांनो, सहा शिंगे पूर्ण सामर्थ्य प्रतीत करतात. आपण या आधी पाहिले की शिंग सामर्थ्याचे प्रतीक आहे. प्रभू येशू जवळ पूर्ण सामर्थ्य आहे, म्हणजेच तो सर्व सामर्थ्यशाली आहे. त्याचे सहा डोळे हे संपूर्ण ज्ञान प्रतीत करतात. प्रभू येशू सर्व शक्तिमान व सर्व ज्ञानी आहे. तो आत्म्याच्या परिपूर्णतेसह कार्य करतो. त्याच्याजवळ सुज्ञानाचा व बुद्धीचा आत्मा आहे. येशू ख्रिस्त देवाचा कोकरा, नीतिमान न्यायाधीश, सर्व शक्तिमान, सर्व ज्ञानी आणि यहुदा वंशाचा सिंह आहे. त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या संदर्भात सिंहाचे प्रतीक आहे, तर त्याच्या पहिल्या आगमनाच्या संदर्भात कोकऱ्याचे प्रतीक आहे. तसेच सिंह त्याच्या वैभवी रुबाबाचे प्रतीक आहे, तर कोकरा त्याच्या सौम्यतेचे प्रतीक आहे. सिंहासारखा तो सार्वभौम आहे आणि कोकऱ्यासारखा तो उद्धारक आहे. सिंह म्हणून तो न्यायाधीश आहे, तर कोकरा म्हणून तो न्याय करण्यात आलेला असा आहे. सिंह देवाच्या प्रशासनाचे प्रतीक आहे, तर कोकरा देवाच्या कृपेचे प्रतीक आहे. आता आपण सातवं वचन वाचूया. पाचवा अध्याय सातवे वचन. तेव्हा त्याने येऊन राजासनावर जो बसलेला त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. लक्षात घ्या श्रोत्यानो, की ही सर्व वचने मंडळीला वर घेण्यात आल्यानंतरच्या घटना विदित करतात. त्या एका घटनेनंतर जे घडणार आहे ते योहान येथे सांगत आहे. आपण आताच वाचलेल्या वचनाचा अर्थ असा की प्रभू येशू महासंकटाच्या काळाबरोबर राजासनाकडे पुढे जात आहे. न्यायपणाने राज्य करण्याआधी तो न्यायपणाने या जगाचा न्याय करणार आहे. तो मंडळीकरिता मध्यस्थी करणार नाही, कारण तेव्हा मंडळी त्याच्या जवळ असणार आहे. तो न्यायाधीश म्हणून कार्य करण्याकरिता सुरुवात करणार आहे. आठवं वचन पहा, पाचवा अध्याय आठवे वचन. आणि त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी आणि 24 वडील कोकऱ्यापुढे उपडे पडले. त्या सर्वांच्या जवळ विणे आणि धूप द्रव्यांनी भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या पवित्राच्या प्रार्थना आहेत. श्रोत्यानो, ख्रिस्ताने ती गुंडाळी देवाच्या हातातून घ्यावी ही एक फार मोठी घटना आहे, कारण येथून पुढील घटनांचा तो ताबा घेणार होता. आपण वाचले की ते चार प्राणी व 24 वडील कोकऱ्यापुढे उपडे पडले. स्पष्ट आहे की त्या सर्वांनी त्याला नमन केले. त्यांच्या हातातल्या वीणा स्तुतीचे प्रतीक आहेत आणि त्यांच्याजवळ असलेल्या धूप द्रव्यांनी भरलेल्या सोन्याच्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना आहेत. येथे ते 24 वडील याचकांची सेवा करीत आहेत. स्वर्गात विश्वासणारे याचकीय सेवित असतील. डॉक्टर कार्ल आमरडिंग यांनी एक सुंदर विचार या संदर्भात मांडला आहे. त्यांच्या मते येशू ख्रिस्ताच्या विश्वासणाऱ्यांसाठी केलेल्या महायाचकीय प्रार्थनेचे उत्तर आम्हाला या 24 वडिलांमध्ये सापडते. प्रभू येशूची ती प्रार्थना योहानाच्या 17 अध्यायात नोंदलेली आहे. त्यामध्ये प्रभू येशूने प्रार्थना केली होती की त्याच्या लोकांनी त्याला ओळखावे, त्याच्या जवळ असावे, आणि त्याचे गौरव पहावे ही त्याची प्रार्थना या स्वर्गात घडणाऱ्या घटनेद्वारे ऐकण्यात आली आहे. त्या 24 वडिलांजवळ असलेल्या धूपद्रव्यांनी भरलेल्या वाट्या पवित्रांच्या प्रार्थना आहेत असे आपण वाचले. स्पष्ट आहे की हे वडीलजन जिला ख्रिस्ताचे शरीर म्हणण्यात आले त्या मंडळीचे प्रतिनिधी आहेत आणि ते याचक आहेत. 5:9-10 पहा, आणि ते नवे गीत गातात ते असे की तू गुंडाळी घ्यायला आणि तिचे शिक्के फोडायला योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने प्रत्येक वंश व भाषा व लोक व राष्ट्र यांच्यामधून माणसे देवासाठी विकत घेतली आहेत आणि तू आमच्या देवासाठी त्यांना राज्य व याजक केले आहे आणि ते पृथ्वीवर राज्य करतील. इथे केवळ वडील जनच नवे स्तुतिगीत गात नाहीत तर त्या 4 प्राण्यांचाही त्यात सहभाग आहे. तसेच येथे गातात हे चालू वर्तमान काळातले क्रियापदाचे रूप वापरण्यात आले आहे, म्हणजे कोकऱ्याची स्तुती अव्याहत सतत चालू आहे. सर्व युगांमध्ये व सर्व वंशांमध्ये त्याची तारक म्हणून स्तुती होत आहे. ते जे नवे गीत गातात ते उद्धाराचे गीत आहे. आम्ही आमच्यावर प्रीती करणाऱ्या आणि आमच्यासाठी स्वतःला देणाऱ्या उद्धारकाचे गीत गाऊ शकतो. हे वडील जन व 4 प्राणी त्याला म्हणत आहेत की त्या गुंडाळीवरचे शिक्के फोडण्यास तू योग्य आहेस आणि त्याच्या योग्यतेची कारणे त्यांनी त्या गीतामध्ये सांगितली आहेत. त्यापैकी पहिले हे की त्याने मानवजातीसाठी आपल्या मृत्यूद्वारे प्रायश्चित केले, त्यांच्या ऐवजी वधीले जाण्यासाठी त्याने स्वतःला दिले, आणि दुसरे कारण हे की त्याने आपल्या रक्ताने प्रत्येक वंश भाषा राष्ट्र व लोक यांच्यातून देवासाठी लोक विकत घेतले. श्रोतांनो, देवासाठी ख्रिस्तासाठी आमचे मोल फार अधिक आहे आणि तो आमच्यावर प्राणापलीकडे प्रीती करतो, हेच या वचनातून सांगण्यात आले आहे. आजकाल काही लोकांना ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताचा संदर्भ दिलेला आवडत नाही आणि काही मंडळांच्या उपासना संगीतातून असे सर्व संदर्भ गाळण्यात आले आहेत, कारण त्यामुळे या लोकांना लाज वाटते. प्रिय श्रोतांनो, ज्यावर ख्रिस्ताचे उद्धार कार्य विसंबून आहे त्या रक्ताची मात्र स्वर्गात नेहमीच आठवण केली जाणार आहे, परंतु ज्यांना त्याची लाज वाटते अशांची लाज तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला वाटेल आणि तो त्यांना स्वर्गात प्रवेश देणार नाही. महासंकटाच्या काळातही अनेक जण ख्रिस्ताकडे वळतील, त्यांच्याकरिताही हे वडीलजन व 4 प्राणी कोकऱ्याची स्तुती करतील. या गीतामध्ये तू आमच्या देवासाठी त्यांना राज्य आणि याजक केले आहे हा जो संदर्भ आहे तोही त्या संकटाच्या काळातल्या संतांचा विश्वासणाऱ्यांचा आहे. आता आपण 11:12 पुढे वाचूया. ही वचने सांगतात, तेव्हा मी पाहिले तो राजासन आणि प्राणी आणि वडील यांच्या सभोवती पुष्कळ देवदूतांची वाणी ऐकली आणि त्यांची संख्या आयुतांची आयुते व हजारांचे हजार होते. ते मोठ्याने म्हणत होते, जो कोकरा वधलेला होता तो सामर्थ्य आणि संपत्ती आणि ज्ञान आणि बळ आणि सन्मान आणि गौरव आणि उपकार स्तुती घ्यायला योग्य आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये योहान म्हणत आहे की ते देवदूत अगणित होते आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताची म्हणजे कोकऱ्याची स्तुती करीत होते. श्रोतनो, तेव्हा स्वर्गामध्ये आम्ही प्रभू देवाची प्रभू येशूची स्तुती करणारच आहोत, पण याही आयुष्यामध्ये आम्ही त्याची स्तुती करावी असा तो आहे. त्याचे सामर्थ्य, त्याची सुज्ञता, त्याचे वैभव, त्याचे गौरव, त्याची कृपा व त्याची करुणा, त्याची प्रेमदया, त्याचे पावित्र्य व न्यायपण, त्याचे नीतिमत्व हे सर्वच मानवी आकलन शक्तीपलीकडचे आहे आणि त्याबद्दल आम्ही त्याची स्तुती करायला हवी. मी अनेकदा लोकांच्या उपकार स्तुतीच्या प्रार्थना ऐकते तेव्हा खरोखर मला दुःख वाटते. वास्तविक उपकार व स्तुती या दोन वेगवेगळ्या प्रार्थना आहेत. अनेक लोक या दोन्हींची गफलत करतात. आमचा परमेश्वर जे सर्व काही आहे त्याबद्दल आम्ही त्याचे स्तुती गौरव करतो आणि त्याने आमच्यासाठी जे केले आहे व तो जे काही करीत आहे त्याबद्दल आम्ही त्याची उपकार स्तुती करतो आणि आमच्या प्रार्थनेत या दोन्हींचा समावेश असायला हवा. आता आपण 13:14 वाचूया. 5:13-14 आणि जी प्रत्येक उत्पन्न केलेली वस्तू आकाशात आणि पृथ्वीत आणि पृथ्वीच्या खाली आणि समुद्रावर आहे आणि त्यामध्ये जी अवघी आहेत त्यांना असे म्हणताना मी ऐकले की राजासनावर जो बसलेला आहे त्याला आणि कोकऱ्याला उपकार स्तुती आणि मान आणि गौरव आणि सामर्थ्य ही सदा सर्व काळ आहेत. आणि ते चार प्राणी म्हणाले आमेन, आणि त्या 24 वडिलांनी उपडे पडून नमन केले. श्रोतांनो, त्यावेळेस प्रत्येक जीवधारी प्राणी देवाच्या वैश्विक उपासनेत सामील होतील. पृथ्वी, आकाश व समुद्र सर्वत्र देवाची स्तुती होईल. प्रगटीकरणाच्या 6 अध्यायापासून एका विशेष व मोठ्या विभागाची सुरुवात होते. आपण त्याच्या 4 व 5 अध्यायांमध्ये पाहिले की योहानाला वर स्वर्गात उचलून घेण्यात आले आणि त्याने या 2 अध्यायांमध्ये तेथील दृश्यांचे वर्णन केले आहे. मला खात्री आहे की ह्या अध्ययनाद्वारे आपणातील प्रत्येकाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे. परमेश्वर हे वचन समजून घेण्याकरिता आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर. पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
आपण ह्या कार्यक्रमाला radio882.com ह्या वेबसाईट वर सुद्धा ऐकू शकता. radio882.com ह्या वेबसाईट विषयी आपण आपल्या मित्रगणांना अवश्य सांगा.
तव सहवास घडावा प्रभु रे, क्षण भर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षण भर विरह नसावा. तव सहवास घडावा. राहो सुंदर सदनी नगरी क्यों रानी पर्वत कुहरी. राहो सुंदर सदनी नगरी क्यों रानी पर्वत कुहरी. देहा विभो हमाजा, देहा विभो हमाजा. कोठे ही मग स्वर्गत जीवा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षण भर विरह नसावा. तव सहवास